नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी वेदा मणेरीकर तुमका राष्ट्रीय खबरो देता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरातातल्या एकता नगरात 280 कोटी रुपया परस चड मोलाच्या वेगवेगळ्या प्रकल्पांचे उक्तावण करतले. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल ह्या सप्तकात सौदी अरेबियाच्या दौऱ्यार असतात. अयोध्येत दीपोत्सवाची तयारी पुराय झाल्या. अयोध्येच्या घाटांचेर आज 25 लाखां परस चड दिवे पेटोवन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करपाचो हेत आसा. झारखंडात जावपी दुसऱ्या पावण्यावेल्या वेंचणुकेच्या उमेदवारी अर्जांची छाननी आज जातली. महाराष्ट्रात सुमार 8,000 उमेदवारांनी 288 विधानसभा सुवातांखातीर उमेदवारी अर्ज दाखल केल्यात. फ्रान्सात सुरू आशिल्ल्या पॅरिस मास्टर्स टेनिस सर्तीत दादल्यांच्या दोट्टी गटात काल भारताच्या रोहन बोपण्णा आणि मॅथ्यू एबडन हांणी उपांत्यपूर्व फेरयेत पाऊल घाले. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सावन 2 दिसांच्या गुजरात दौऱ्यार वतात. एकता नगरात ते 280 कोटी रुपया परस चड मोलाच्या वेगवेगळ्या मुळाव्या सुविधा आणि उदरगत प्रकल्पांचो बुन्यादी फातर बसयतले. राज्यातले पर्यटन वाढोवप आणि पर्यटकांखातीरच्यो सुविधा सुधारप हो ह्या फाटलो मुखेल हेत आसा. प्रधानमंत्री उक्तावण कार्यावळीच्या 6व्या पावण्यार कॉमन फाउंडेशन कोर्साच्या अधिकारी प्रशिक्षणार्थ्यांकडेन संवाद साधतले. आत्मनिर्भर आणि विकसित भारताची रूपरेषा हो ह्या वर्षाच्या अभ्यासक्रमाचो विषय असा. भारतातल्या 16 नागरी सेवांचे 653 अधिकारी आणि भूतानातल्या 3 अधिकारी ह्या अभ्यासक्रमात वाटो घेतले. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल ह्या सप्तकात सौदी अरेबियाच्या दौऱ्यार असात. भारत आणि सौदी अरेबिया मधली भागीदारी घटमूट करपाच्या दिकेन हे आणखी एक महत्वाचे पाऊल असा. मंत्री गोयल काल रियाधाक पावले. अस्तंत आशियातल्या आमच्या खबराकारान दिल्ल्या माहितीप्रमाण मंत्री गोयल रियाधात संसारीक फुडारी गुंतवणूकदार आणि नवनिर्माण करपी लोकांक एकठांय हाडपी मुखेल माची आशिल्ल्या फ्युचर इन्व्हेस्टमेंट इनिशिएटिव्ह FII 8व्या आवृत्तीत वांटेकार जातले. मंत्री गोयल थंय भारतीय समुदायाक भेट दितले. भारतीय दूतावासात 1 District 1 Product ODOP वॉलाचे उक्तावण करतले. पियुष गोयल हांचो सौदी अरेबिया दौरो अर्थिक सांस्कृतिक आणि समुदायिक संबंद घटमूट करपाची भारताची बांधिलकाय परतून दाखवून दिता. अयोध्येत नव्यान बांधिल्ल्या श्रीरामाच्या देवळात लामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठे उपरांत पहिलीच दिवाळी मनोवपा खातीर आज सगळ्यात भव्य दीपोत्सव पळोवपाक अयोध्या शार तयार असा. उत्तर प्रदेश सरकार राम की पैडी सयत अयोध्येच्या 55 घाटांचेर आज दीपोत्सवा निमतान 25 लाखां परस चड दिवे पेटोवन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करपाचो यत्न करतले. मुखेलमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंग शेखावत आणि उत्तर प्रदेश सरकाराचे हेर जायते मंत्री ह्या कार्यावळीत वांटेकार जातले. उत्तर प्रदेश सरकाराचो आज 25 लाखां परस चड दिवे पेटोवन नवो संसारीक विक्रम तयार करपाचो हेत असा. नवो संसारीक विक्रम करपा खातीर 30,000 स्वयंसेवकांनी पवित्र शरयूच्या घाटांचेर वट्ट 28 लाख दिव्यांची व्यवस्था केल्या. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स पंगड सल्लागार आणि विद्यापीठाच्या मेजणी समितीच्या वांगड्यांच्या फुडारपणाखाला 30 जणांच्या पंगडान 55 घाटांचेर सजयल्ल्या दिव्यांची मेजणी पयलीच केल्या. अंदूच्या दिपोत्सवात आणीक एक संसारीक विक्रम करपाचो यत्न जातलो. शरयूच्या घाटांचेर 1,100 लोक एकठांय येवन सगळ्यात व्हडली आरती करतले. पर्यावरणाक अनुकूल अशे खाशेले दिवे रामाच्या देवळात लायतले. देवळाच्या बांदावळीचेर डाग पडचे न्हय अशे तरेन हे दिवे तयार केल्ले असून ते चड काळ पेटतले. आयज रामपथाचेर जावपी शोभायात्रेची सगळी तयारी जाल्या. शोभायात्रेत रामायणाच्या 7 अध्यायांचेर आदारिल्ली 18 तख्ती आसात. 6 देशातले आणि 16 राज्यातले कलाकार सांस्कृतिक कार्यावळींनी वांटो घेतले. प्रशासन ह्या दीपोत्सवात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणान सगळ्यांक आसपावपाचो यत्न करता. देखून एक दिया राम के नामाची सुविधाय दिव्या अयोध्या ॲपावरवी दितात. झारखंडात जावपी दुसऱ्या पावण्यावेल्या वेंचणुकेच्या उमेदवारी अर्जांची छाननी आज जातली. ह्या पावण्याचेर 634 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरल्यात. 20 नोव्हेंबराक दुसऱ्या पावण्यावेल्या वेंचणुकेत 38 मतदारसंघांनी वेंचणूक जातली. फाल्यां मेरेन उमेदवारांक आपली उमेदवारी फाटी घेवंक मेळटा. पहिल्या पावण्यावेल्या वेंचणुके खातीर उमेदवारी अर्ज फाटी घेवपाचो आयज निमाणो दीस. 743 उमेदवार वेंचणूक रिंगणात आसात. पहिल्या पावण्यावेल्या वेंचणुकेत 13 नोव्हेंबराक 43 मतदारसंघात वेंचणूक जातली. 23 नोव्हेंबराक मतमेजणी जातली. मजगती बेकायदेशीर सामग्री आणि रोख रक्कम जप्त करपा खातीर राज्यभर सोद कारवाय चढखर केल्या. महाराष्ट्रात सत्ताधार तसेच विरोधी राजकीय पक्षातल्या तसेच मुखेल राजकीय पक्षातल्या उमेदवारांसहित सुमार 8,000 उमेदवारांनी 288 विधानसभा जाग्यांखातीर काल उमेदवारी अर्ज भरपाच्या निमाण्या दिसा मेरेन उमेदवारी दाखल केल्या. 20 नोव्हेंबर दिसा जावपी वेंचणुके खातीर 7,995 उमेदवारांनी वेंचणूक आयोगाकडेन 10,905 उमेदवारी अर्ज दाखल केल्यात अशें राज्याच्या मुखेल वेंचणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयान जारी केल्ल्या निवेदनात म्हळां. उमेदवारी अर्ज दाखल करपाक 22 ऑक्टोबराक सुरवात जाल्ली. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं आयकतात. भारतीय रेल्वेन स्वित्झर्लंडाच्या पर्यावरण येरादारी आणि संचारण खात्याकडेन कराराचेर सय करून दोनूय राष्ट्रांमदीं तंत्रीक सहकार्य वाडोवपाचो निर्णय घेतलो. सय करपाच्या सुवाळ्याक संबोधित करतना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी ह्या करारावरवीं भारतीय रेल्वेक तंत्रगिन्यान, ट्रॅक देखरेख, वेवस्थापन आणि बांधकाम अशा वेगवेगळ्या मळार सहकार्याची एक व्यापक चौकटी मेळटली अशें स्पष्ट केलें. भारतीय रेल्वेचे आधुनिकीकरण करपाच्या सरकाराच्या बांधिलकायेच्या दिशेन हे पाऊल आसा अशें तांणी सांगलें. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 2 दिसांखातीर उत्तर तमिळनाडू, पुडुचेरी, करायकल, केरळ, माहे आणि दर्यादेगेवेल्या तशेंच दक्षिण कर्नाटकात व्हड प्रमाणात पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. राष्ट्रीय राजधानीतल्या हवेचो दर्जो वाईट वर्गात चालूच आसा. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या म्हणण्याप्रमाण आयज सकाळी दिल्लीत हवेचो दर्जो निर्देशांक म्हळ्यार AQI 271 जाला. दिल्लीच्या कितल्याशाच वाठारांनी धुक्याच्या थरान ह्या वाठाराक व्यापून दवरला. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकड्याप्रमाण आनंद विहाराचो AQI 351, बावाना 319 आणि आया नगराचो 290 आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल व्हिडिओ परिषदेवरवीं नव्यान भरती जाल्ल्या 51,000 परस चड तरणाट्यांक नेमणूक पत्रां भेटयलीं. तरणाट्यांक कायम नोकरी आणि रोजगाराची संद मेळची म्हूण सरकार यत्न करता अशें तांणी सांगलें. देशभरातल्या 40 सुवातांनी हो रोजगार मेळावो आयोजीत केल्लो. केंद्र सरकाराच्या वेगवेगळ्या मंत्रालयांनी आणि खात्यांनी नव्यान नेमिल्ल्या कर्मचाऱ्यांक कर्मयोगी प्रारंभाच्या माध्यमातल्यान मुळावे प्रशिक्षण घेवपाची संद मेळटली. खेळात फ्रान्सात सुरू आशिल्ल्या पॅरीस मास्टर्स टेनिस सर्तीत दादल्यांच्या दोट्टी गटात काल भारताच्या रोहन बोपण्णा आणि मॅथ्यू एबडन ह्या जोडयेन उपांत्यपूर्व फेरयेन पाऊल घालय. बोपण्णा आणि एबडन ह्या जोडयेन प्री क्वॉर्टर फायनलीत जर्मनीच्या अलेक्झांडर झुरेव आणि ब्राझीलच्या मार्सेलो मेलो हांकां 6-7, 7-6 अशा सरळ सेटात हारयले. क्रिकेट बायलांच्या एका दिसाच्या भारत आणि न्यूझीलंड पंगडामधल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळामाळेत काल अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमाचेर जाल्ल्या खेळात भारतान न्यूझीलंडाक 6 गड्यांनी हारयले. भारतान ह्या खेळामाळेत 2-8-1 अशें जैत जोडले. न्यूझीलंड पंगडान कुरुबावलो जिकून पयली फलंदाजी करपाचो निर्णय घेतलो. ताचो डाव 232 धांवड्यान सोपलो. भारताच्या दिप्ती शर्मान 3, प्रिया मिश्रान 2, रेणुका सिंग आणि सायमा ठाकूर हांणी दरेकी 1 गडो बाद केलो. उपरांत भारतान 233 धांवड्यांची मोख 44व्या षटकात 4 गडी वगडावन पुराय केली. आणि आता परतून एक फावट काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज गुजरातातल्या एकता नगरांत 280 कोटी रुपया परस चड मोलाच्या वेगवेगळ्या प्रकल्पांचे उक्तावण करतले. वाणिज्य आणि उद्देग मंत्री पियुष गोयल ह्या सप्तकात सौदी अरेबियाच्या दौऱ्यार आसात. अयोध्येत दीपोत्सवाची तयारी पुराय झाल्या. अयोध्येच्या घाटांचेर आयज 25 लाखां परस चड दिवे पेटोवन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करपाचो हेत आसा. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 2 दिसांखातीर उत्तर तमिळनाडू, पुडुचेरी, करायकल, केरळ, माहे आणि दर्यादेगेवेल्या दक्षिण कर्नाटकात व्हड प्रमाणात पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. फ्रान्सात सुरू आशिल्ल्या पॅरीस मास्टर्स टेनिस सर्तीत दादल्यांच्या दोट्टी गटात काल भारताच्या रोहन बोपण्णा आणि मॅथ्यू एबडन हांणी उपांत्यपूर्व फेरयेन पाऊल घालय. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.